चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। शुक्रवार 10 एप्रिल 2020। डोमेस्टिक मार्केट। देशभरात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3400 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3420 रुपये ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3241 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3321 रुपये ते 3431 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3560 रुपये ते 3570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3600 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3500 रुपये ते 3580 रुपये होता, तर M30चा व्यापार 3550 रुपये ते 3600 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट करन्सी आणि कमोडिटी आणि इक्विटी गुड फ्रायडेच्या निमित्तानं सुट्टीमुळे व्यापार झाला नाही।